जय महाराष्ट्र। मी तालुका प्रमुख रामदास आबा धनोटे बोलतो आहे। आपल्या खेड तालुका विधानसभेचे निवडणूक समन्वयक आणि माजी उपसभापती अमोलदादा पवार यांचा वाढदिवस उद्या 29 तारखेला साईकृपा लॉन्स भाम या ठिकाणी होत आहे। त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी उपनेते संपर्क प्रमुख सचिनभाऊ आईर हे देखील त्या ठिकाणी कार्यक्रमाला 5 च्या दरम्यान येणार आहेत। आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती। जय महाराष्ट्र।